पाठ सात, शांतता, काम चालू आहे, दोन। वाचूया, ऐकूया आणि करूया।
क, डोळे अलगद मिटून घ्या, पाठ खुर्चीला टेकून बसा, एक मिनिट शांत बसून रहा। ख, डोळे अलगद उघडा। ग, उभे रहा, पाय झटका, आधी डावा मग उजवा। घ, मान एकदा उजवीकडे वळवा, एकदा डावीकडे वळवा। च, दोन्ही हात उंचावून नमस्कार करा। छ, एक दीर्घ श्वास घ्या मग श्वास सोडा। कामाचा ताण आला तर वरीलपैकी कोणताही उपाय करा। 5 मिनिटात आराम।